चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा। आता 5 हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ, अर्थसहाय्यातही वाढ। जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं राबवण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली असून त्यामुळे यापूर्वी अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपुरता देय असलेला या प्रकल्पाचा लाभ आता 2 ते 5 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहे। या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली। विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि हवामान बदलास अतिसंवेदनशील असणारी 4,210 गावं तसंच विदर्भातील पूर्णा नदी खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील 932 गावं अशा एकूण 5,142 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे। हवामान बदलांना अनुकूल असा कृषी विकास करून शेतकरी आणि एकंदर कृषी क्षेत्रास सक्षम करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना यामध्ये करण्यात येत आहेत। जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं सुमारे 4,000 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये राबवला जात आहे। ही अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रकल्प सुकाणू समिती देखील स्थापन करण्यात आली आहे। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याविषयीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे। या सुधारणांनुसार प्रकल्प गावातील अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांबरोबरच आता 2 ते 5 हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांनाही प्रकल्पाअंतर्गत विविध बाबींसाठी लाभ दिला जाणार आहे। प्रकल्प गावातील अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंब यांना वैयक्तिक लाभाच्या बाबींसाठी अर्थसहाय्याचं प्रमाण 50% आता 75% वाढवण्यात आलं आहे। तसंच 2 ते 5 हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना 65% अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकरी गटांना 60% मर्यादेत अनुदान दिलं जाईल।